ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरुते देव सर्वकार्येषु सर्वदा। तर्हि महाभारतामधली कहाणी आहे। संक्षेप मध्ये महाभारताचं महात्म्य असं आहे की महाभारतामध्ये जे मूळ महाभारत लिहिलं गेलं त्यामध्ये 60 लाख श्लोक होते। 60 लाख, त्यातले 30 लाख श्लोक जे आहेत ते देवतांना दिले गेले आणि नारद मुनी त्यांना ते शिकवतात, सांगतात स्वर्गलोकामध्ये। 30 लाखांचं श्लोकांचं महाभारत, त्यातले 15 लाख श्लोक पितृलोकामध्ये दिले आणि ते असित ऋषी जे असित देवल ऋषी जे आहेत ना ते ऋषी ते पितर लोकांना ऐकवतात। आणि 14 लाख श्लोक जे आहेत ते गंधर्वांना दिले आणि शुकदेव जे व्यासपुत्र आहेत ते गंधर्व लोकांमध्ये ऐकवतात। राक्षस लोकांना आणि गंधर्व लोकांना ते 14 लाखाचं महाभारत ऐकवतात आणि आपल्याकरता 1 लाखाचं महाभारत आहे जे त्यांनी व्यासदेवांना लिहिलं आणि वैशंपायन ऋषींना दिलं। वैशंपायन ऋषी ज्यांनी पृथ्वीवरती ते महाभारताचा प्रकाश केला सगळ्यांकरता। तर असं हे महाभारताचं छोटंसं आहे। त्यामध्ये 24,000 श्लोक आहेत ते भारत संहितेवरती आहेत, म्हणजे भारतावरती, भारत या विषयावरती 24,000 श्लोक आहेत। आणि त्याच्यामध्ये एक गंमत आहे जी गणपतीशी संबंधित आहे, ते म्हणजे त्यांनी तुम्हाला माहिती आहे ना महाभारत सांगताना काय केलं होतं की मी सांगेन आणि तुला यायचं पण मला मध्ये विचार करायला वेळ पाहिजे ना नवीन श्लोक बनवण्याकरता, तर म्हणून तुझी अट अशी आहे की तुला ते समजल्याशिवाय तू लिहायचं नाहीस, म्हणजे तू समजताना मला वेळ मिळेल पुढचा श्लोक कंपोज करण्याकरता, रचना करण्याकरता। आणि त्यांनी आधी आणखीन एक काम केलं, ते ना काही श्लोक सांगायचे आणि एक कूट श्लोक सांगायचे, म्हणजे डिफिकल्ट श्लोक ज्याचा अर्थ सरळ नाही आहे, असा वाकडा तिकडा अर्थ आहे। तर असे म्हणे 8,800 कूट श्लोक भागवतामध्ये आहेत ज्याचा सरळ अर्थ नाही आहे, ज्याला समजायला वेळ लागायचा, गणपतीला यांना जास्त वेळ मिळायचा आणखीन तयार करण्याकरता। तर 1,25,000 श्लोकांमध्ये 1,00,000 श्लोकांमध्ये 8,800 कूट श्लोक आहेत असंचं वर्णन आहे। फार सुंदर आहे, म्हणजे जे काही घटना घडलेली आहे ना ते इतकं सुंदर आहे। आम्ही गेलो होतो बद्रीनाथमध्ये, तिकडे बद्रीनाथच्या नदी किनारी, सरस्वती नदी किनारी दोन वेगळ्या गोळ्या गुफा आहेत, व्यास गुफा आणि गणेश गुफा। असं आपण चित्रपट बघताना ते समोर असतं, व्यासदेव आणि गणेश समोर बसले तर एकमेकांना सांगतायत, पण ते प्रत्यक्षामध्ये दोन वेगळ्या गुहा आहेत, तिकडे दोन वेगळ्या गुंफा आहेत। त्या ठिकाणी एका ठिकाणी व्यासदेव बसलेले आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी गणेशजी बसलेले आहेत आणि तिकडे ते लिहित आहेत आणि इकडे सांगतायत। असं दिव्य ती स्थिती आहे तिकडची, जे सिच्युएशन खूप दिव्य आहे। एनिवे, त्यामध्ये एक सुंदर कथा अशी आहे, आणखीन एक महात्म्य असं आहे की ज्या घरामध्ये महाभारत ठेवलं जातं त्याच्याबद्दल अनेक गैरसमज आहेत की महाभारत ठेवलं की घरात भांडणं होतात, भावबंदकी होते, मारामारी होते, भावांचं पटत नाही, वाद होतात, परंतु ही खोटी गोष्ट आहे। महाभारताच्या महात्म्यात सांगितलेलं आहे की महाभारत ज्या घरात ठेवलं जातं वाचू नका, केवळ ठेवा, तरीसुद्धा त्याच्यामुळे घरामध्ये कधी झगडा होत नाही, कधी कलह होत नाही। आणि ज्या घरी महाभारत ठेवलेलं असतं त्या ठिकाणी नेहमी विजय प्राप्त होतो, यश प्राप्त होतं, समृद्धी प्राप्त होते। आणि केवळ महाभारत घरी ठेवल्यावर देखील उत्तम लोकांची प्राप्ती होते, असं महाभारताचं अनंत महात्म्य हे लिटल लिटल आय एम टेलिंग यू। आणि अशी कुठची कथा या वैदिक शास्त्रामध्ये नाही जी महाभारतात नाही, आणि महाभारतात जी कथा आहे त्याच कथा बाकीच्या कथेमध्ये सांगितलेल्या आहेत। म्हणजे महाभारत हे एन्सायक्लोपीडिया आहे, व्हॉट इज देअर इन महाभारत इज एव्हरीवेअर अवेलेबल, आणि जे महाभारतात नाही ते बाकी कुठेच अवेलेबल नाही, असं महाभारताचं महात्म्य आहे। श्रेष्ठ धर्मशास्त्र आहे, श्रेष्ठ अर्थशास्त्र आहे, समाजशास्त्र, ज्योतिषशास्त्र, पूर्व मीमांसा, व्याकरण श्रेष्ठ, छंदशास्त्र, शिक्षाशास्त्र, कल्पशास्त्र अशा प्रकारच्या प्रत्येक धर्माचं वर्णन महाभारतामध्ये आहे. स्त्री धर्म, राजधर्म, पुरुष धर्म, वर्णधर्म, आश्रम धर्म या सगळ्यांचं वर्णन महाभारतामध्ये दिलेलं आहे असं हे महाभारत शास्त्र आहे. आणि विशेष करून चतुर्मासामध्ये महाभारताचं श्रवण कीर्तन करणं हे फार अतिशय पवित्र मानलं गेलेलं आहे, म्हणून ते आपण आता सांगितलेलं आहे, सांगत आहोत. आणि असं म्हटलेलं आहे की कुठचंही आपण जेव्हा घरी पूजा करतो किंवा यज्ञ करतो किंवा कुठचंही हवन करतो, अनुष्ठान करतो, काही नियम संकल्प घेतो, व्रत घेतो की आपण आता हे वाचणार किंवा हे करणार, त्या कुठच्याही प्रत्येक पवित्र कार्याला महाभारताची एक कथा सांगितल्याशिवाय यश प्राप्त होत नाही. इवन म्हणजे इथपर्यंत आहे की श्राद्धामध्ये सुद्धा श्राद्ध करताना महाभारतातली छोटीशी का होईना गोष्ट सांगावी तर त्या माणसाला मोक्ष प्राप्त होतो श्राद्ध करताना. तर म्हणून आपण हे चतुर्मासाचा लाभ घेऊन गणपतीच्या या पवित्र दिवशी सांगायचा प्रयत्न करत आहोत. तर घटना जी आहे ती मांडव्य ऋषींची घटना आहे. ते मांडव्य ऋषी एका ठिकाणी आपल्या आश्रमापासून जप करत होते तर काही चोर त्यांच्या घरात घुसतात चोऱ्या करून आणि मग सैनिक त्याच्या मागे लागतात, मग ते तिकडे येऊन त्या चोरांना पकडतात मुद्देमालासकट आणि हे असेच बसलेले असतात. तर त्यांना काय वाटतं की हा मनुष्य येतात चोर जो आहे ना तो एक नाटक करण्याकरता म्हणून ध्यानस्थ बसलेला आहे आम्हाला दिशाभूल करण्याकरता म्हणून, म्हणून ते त्यालाही उचलून घेऊन जातात चोरांसकट मुद्देमालासकट ह्यांना पण घेऊन जातात. राजा कसा म्हणतो ती चोरी इतकी भयंकर असते की राजा फार त्रस्त असतो. तो म्हणजे राजा महाराज महाराज चोरी चोर मिळाले चोर मिळाले माल पण मिळाला. राजा तिकडनंच म्हणतो सुलीपे चढा दो, काही न बघता कोणाला न बघता म्हणून सर्वांना सुळीवरती चढवलं जातं आणि सगळ्यांचा वध होतो आणि यांचा वध नाही होत. हे इतके महान ऋषी असतात की त्यांना मला सुळी म्हणजे काय माहिती आहे का, सुळी म्हणजे एक भयंकर मोठा भाला असतो टोकदार आणि तो खूप असा इकडून ते वरपर्यंत त्याचं टोक लांब असतं असं अशी मोठी आणि वरून दोरीवरून बांधून त्या माणसाला त्यात फेकतात आणि गुदाद्वारातून ती सुळ आहे त्यात जाते, ती पूर्ण आतड्यांना फाडत 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 हृदयाला फाडत फाडत तिकडून बाहेर पडते अशा शिक्षा होत्या पूर्वी. अशा प्रकारे त्या सगळ्या चोरांचा वध होतो परंतु इतके महान ऋषी होते की त्याच्या गुदेमध्येच ती सुळा अडकून राहिली आणि आपल्या त्या गुदेवरतीच अडकलेल्या अवस्थेमध्ये त्यांनी ती 6 महिने तप केलं. ते आसन घालून बसले त्याच्यावरतीच सुळीवरती बसले आणि 6 महिन्यानंतर त्यांना राजाला कळलं की अरे हे तर महान ऋषी आहेत त्यांचा वध झालाच नाही. मग ते धावत आले त्यांना कळलं की अरे महान ऋषी होते त्यांना आपण उगाचच त्रास दिला. मग त्यांना त्यांनी सुळीतनं काढायचा प्रयत्न केला परंतु ती सुळी इतकी आतमध्ये घट्ट बसली होती की ती कापावी लागली आणि त्या सुळीची अणी आताच राहिली म्हणून त्यांचं नाव पडलं अणी मांडवी ऋषी. ज्यांच्या गुदाद्वारामध्ये सुळी अशीच राहिली काढता येऊ शकली नाही कापली गेली. तर ते जेव्हा कापली गेली ना तेव्हा इतके महान ऋषी होते की सरळ ते यमलोकात गेले आणि यमाशी त्यांनी प्रश्न केला कुठच्या पापाकरता हा त्रास दिलास. तर यमदेव पण कापू लागले त्यांना बघून की एवढे महान ऋषी आपल्याकडे आले आहेत. मग चित्रगुप्त म्हणाले लगेच सांग बाबा लगेच सांग. ते म्हणतात की तू आधी सांग कारण काय ते मग तुला माझं मी बल दाखवतो योग बल काय ते पश्यसी योग बल हा. तर ते पटपट पटपट शोधतात आणि म्हणतात की तुम्ही ना लहान असताना पतंगिकानाम पुच्छेसु त्वये शिका प्रवेशित हा. लहान असताना खेळ खेळामध्ये एका पतंगाच्या पार्श्वभागातून तुम्ही सुई घुसवली होतीस गमती गमतीमध्ये त्याचं हे तुम्हाला फळ मिळालेलं आहे. म्हणजे पाखरू ते एक असं फुलपाखरू ते असं बंद होतं आणि एक असं पतंग तो असा उघडा असतो. तर त्या पतंगाच्या पार्श्वभागामध्ये गंमत म्हणून लहान असताना एक सुई घुसवली होती शिका प्रवेशित हा. शिका म्हणजे सुई. हां तर त्यांना वाटतं की अरे लहान काळामध्ये म्हणजे अज्ञान अवस्थेमध्ये जर काही घटना घडल्या त्याला एवढी कठोर शिक्षा द्यायला काम बरोबर नाही तुमचं काम आहे. ते म्हणतात काय करणार हा आमचा देवाने दिलेला नियम आहे आम्हाला आमचं काम फक्त रेकॉर्ड ठेवायचं असतं आम्ही रेकॉर्ड ठेवलेलं आहे आणि प्रत्येकाला दंड देणं आमचं काम आहे. तरी पण ते म्हणतात की तुम्हा लोकांना माहीत नाही तुम्ही मोठ्या मोठ्या पदावर बसलात यमराज होऊन बसलात कायदा करण्याकरता धर्माचं पालन करण्याकरता दंड देण्याकरता म्हणून पण तुम्हाला वर बसल्यावर ते कळत नाही की खाली राहताना लहान लहान गोष्टीमध्ये कसं पाप टाळता येत नाही हे तुम्हाला कळत नाही. तर हे जेव्हा ते बोलले ना की तुम्हा लोकांना मोठ्या मोठ्या पदावर बसून खाली प्रत्यक्ष काय चाललं हे कळत नाही त्याला कळलं की खाली पाठवायचा विचार चालू आहे यांचा. कळलं ना तुम्हाला काय ते. तर ते म्हणतात की वर बसून प्रवचन देणं आणि कायदा बनवणं खूप कठीण असतं, सोपं असतं, पण व्यावहारिक जीवनामध्ये ते नियम पालन करणं खूप कठीण असतं. यमराजांना कळून चुकले की आता मला शाप प्राप्त होणार आहे, तर अग्निमांडव मुनी म्हणतात की आता मी नियम बदलत आहे तुमच्या घटनेचा, की 14 वर्षापर्यंत कुठच्याही बालकाच्या कुठच्याही गुन्ह्याचा परिणाम त्या मुलाला होता कामा नये. 14 वर्षापर्यंत त्याने केलेली जे चुका ज्या आहे त्याचा परिणाम आई वडिलांना भोगायला पाहिजे. कळलं? 14 वर्षापर्यंत जे काही मूल चूक करेल त्याचं फळ जे आहे ते आई वडिलांना भोगायला लागणार, कारण आई वडिलांनी जे काही संस्कार दिले त्याच्याप्रमाणे तो मुलगा वागणार, म्हणून त्याचं सगळं फळ त्याला मिळणार. 14 वर्षानंतर जे काही तो करेल तर त्याला भोगायला लागेल, असं ते म्हणाले. मग ते म्हणाले की मग त्यांना कळलं की आता आपल्याला पृथ्वीवर जायला लागणार यांच्या शापामुळे. मग ते आधीच त्याला बोलले यमराज की मला ना राजा नका बनवू तुम्ही पुढच्या परिस्थितीत, कारण का राजधर्म पालन करताना अनेक गोष्टीचं धर्म नियम तोडायला लागतो. राजधर्म हा कठीण असतो खूप, सो मोठी जबाबदारी असल्यामुळे राजा नका बनवू, मला तुम्ही दास नका बनवू, कारण का दासाला फक्त आज्ञा पालन करायची असते, तर राजाने मालकाने जर त्याला चुकीची आज्ञा दिली धर्माविरुद्ध तुम्ही त्याला पालन करणं आवश्यक असतं, त्या हातातून मग अनायासे पाप होतं, म्हणून दास नका बनवू. आणखी एक वस्तू नका बनवू, चांडाळ नका बनवू. तर ते ऐकतायत त्यांना राग आलेला आहे ऑलरेडी, आणि ते ऐकतायत तुला हे 3 बनायचं नाही ना, मग तुला हे 3च बनायला लागेल, है ना. आपल्याला वाटेल ह्याला जास्त त्रास कडू होईल, राजा बनल्यावर होईल, दास बनल्यावर होईल आणि चांडाळ बनल्यावर होईल. तर आय कस यू की तू राजा, चांडाळ आणि दास हे 3ही बनशील. तुमच्याकरता पुन्हा सांगतो, यमराजाला त्या आणि मांडव्य ऋषींनी शाप दिला की तुम्ही राजा होणार, दास होणार आणि चांडाळ होणार, एकाच वेळी तुम्हाला 3 जन्म प्राप्त होणार. तर ते कोण बनले यमराज, काय कल्पना? यमराज कोण बनले पृथ्वीवरती? महाभारतामध्ये कोण बनले? युधिष्ठिर महाराज हे स्वतः यमराज आहेत. स्वतः युधिष्ठिर महाराज हे यम आहेत, यमाचा अंश आहे. आणि विदूर हे दासीपुत्र बनले, ते पण यमराजच आहेत. हे फार आश्चर्याची गोष्ट आहे, म्हणजे आपल्याला माहीत नव्हतं हे पूर्वी. आणि तिसरा त्यांचा जे रूप आहे ते म्हणजे एक ऋषी, वाल्मिकी ऋषी. रामायणाचे वाल्मिकी ऋषी नव्हे, ते त्रेतायुगातले, हे द्वापरयुगातले. त्यांची ही कथा आहे. त्यांची कथा सांगण्याकरता मी तुम्हाला बॅकग्राऊंड दिला की कोण आहेत ते. तर ह्या वाल्मिकी ऋषींची कथा जी आहे ना, ती जैमिनी अश्वमेध पर्वामध्ये येते, कारण महाराजांनी खूप यज्ञ केले धर्मराज युधिष्ठिरांनी. त्यातला एक राजस्वी यज्ञ पण आहे, एक अश्वमेध यज्ञ आहे. तर अश्वमेध यज्ञामध्ये काय झालं त्याचीही कथा आहे. तर ते अश्वमेध करताना आता जेव्हा राजाकडे यज्ञ, तेव्हा राजाचे नातलग, कृष्णाच्या पत्नी, मग पांडवांची आई आणि सगळ्या लोकं येतात ना, ते अर्जुनाची बायको उलूपी आणि सगळे लोक आले होते. तर कृष्णाने काय केलं, आपला पांचजन्य शंख तिथे ठेवला आणि सांगितलं की जेव्हा तुमचा यज्ञ संपन्न होईल ना पूर्णपणे, यथा सांग जेव्हा परिपूर्ण होईल तेव्हा शंख वाजू लागेल, ध्वनी करू लागेल. तर यथा सांग ते यज्ञ पूर्ण होतो. सर्व यज्ञानंतर ते एक विधी आहे, समावर्तन विधी, म्हणजे यज्ञ केल्यानंतर ते स्नान करतात आणि पुन्हा ते मंत्र म्हणतात शेवटचा उत्तरविधीचा. सर्व यथा सांग झाल्यानंतर सुद्धा शंख वाजत नाही. महाराज विचारतात कृष्णाला काय झालं, शंख का नाही वाजला? ते म्हणाले काहीतरी तुमच्या यज्ञामध्ये काहीतरी कमी आहे, काहीतरी कमी आहे. नाही नाही, सबकुछ तो विधिवत कर दिया आहे, सबकुछ विधिवत केलेलं आहे, मग काय बाकी राहिलं? मग कृष्ण म्हणतात की तुम्हाला खरोखर जाणून घ्यायचं आहे का? त्याचं असं आहे की तुम्ही यज्ञ केल्यानंतर ज्यांना ज्यांना तुम्ही जेवायला घातलं ना, त्याच्यामध्ये अहंकार शून्य साधूला जेवण घातलं गेलं नाही, ते कमी राहिली आहे. तर महाराज असतात ते म्हणतात की अरे या जगामध्ये अहंकार शून्य कोण असू शकतो? अहंकार आहे म्हणून हे शरीर आहे, अहंकार आहे म्हणून हे जीवन आहे आजी ह्या जगातलं. नाहीतर अहंकार नसता तर ते गोलोक वृंदावनात असते, वैकुंठात असते ना. तरी पण म्हणतात की तुमचं असं म्हणणं असेल तर कोण आहे असा या जगामध्ये? ते म्हणजे तुझ्याच गावात आहे, तुझ्याच नगरामध्ये राहतो, त्याचं नाव काय? तर वाल्मिकी ऋषी. तर ते म्हणतात की जाओ अर्जुन आणि भीमसेन तुम्ही दोघं जा, त्यांना आमंत्रण करून घेऊन या. तर जेव्हा त्यांच्या पत्त्याप्रमाणे ते पोचतात तर तेव्हा हे वाल्मिकी ऋषी अतिशय मग्न भगवन नामामध्ये तुळशीच्या वृंदावनांच्या मध्ये, चार ठिकाणी तुळशी वृंदावनं मध्ये बसलेले असतात आणि अंगाला पूर्ण गाईचं शेण लावून त्या अवस्थेत ते अगदी मग्न होऊन ध्यान करत असतात आणि त्या नामाच्या प्रभावामध्ये डोळ्यातनं इतने अश्रू वाहत असतात की सगळ्या तुळशींना पाणी मिळत असतं. तर ते पाहून दूरूनच ते नमस्कार करतात. कोण? भीमसेन आणि अर्जुन. आणि म्हणतात, महाराज आमच्याकडे तुम्हाला जेवल्याचं आमंत्रण आहे. ते म्हणतात की काय महाराज, तुमच्याकडे अश्वमेध यज्ञ चालू होता ना, तिकडे रोज जाऊन मी तिकडे उष्टदेव होतं ना साधूंचं, ते मी रोज जाऊन खाऊन यायचो. तुमच्या यज्ञाचा प्रसाद मी खाल्लेला आहे, संतांचा महाप्रसाद पण खाल्लेला आहे. तर ते म्हणतात, असं नाही आहे, आज तुम्हाला तुमच्या नावाने विशेष आमंत्रण आहे. श्रीकृष्णाने पण पाठवलं आहे आम्हाला आणि मी पाचही पांडव भाऊ तुम्हाला आमंत्रण करत आहोत, तुम्ही कृपा करून आमच्याकडे या. मग त्यांच्या आग्रहास्तव ते येतात घरी आणि आल्यानंतर इथे जेव्हा ते गेले ना आमंत्रणाला, तेव्हा कृष्ण द्रौपदीला बोलवतात, कुंतीला बोलवतात, आपल्या बायकांना बोलवतात, सांगतात की आज एक सगळ्यात पृथ्वीवरचा महान संत जेवायला येतो आहे, तर तुम्ही सगळ्यांनी मिळून जेवण करा, कारण अशी संधी जी आहे ना अशा संताला जेवण घालायची ही फार दुर्मिळ असते. तर तुम्ही तुमच्या पाककौशल्यामध्ये जे काय श्रेष्ठ तुम्हाला येत करता येतं ते सर्व तुम्ही करा. तर असं ऐकल्यानंतर काय करतात, सगळ्या बायका येतात. समजा ही गेली जेवण करायला, तुम्ही गेला जेवण करायला, तुम्ही एक आठवड म्हणणार का अशा बेस्ट ओकेजनला? तुम्हाला जे काय काय येतं ना, एक नमकीन येतं, आणखीन एक काय गोड येतं, आणखीन काय लिक्विड येतं, आणखी सॉलिड येतं, अशा प्रत्येकीने खूप खूप आयटम बनवले आणि सगळ्यांनी येऊन त्या एका माणसाला, आता सगळ्यांचं झालं भोजन ना, एकच उरलेलं आहे, तर एका करता सगळे लोक जेवण घेऊन येतात आणि सगळं ते मांडतात असं पूर्ण असं. तर हा म्हणतो, मी एवढं कसं खाणार, मी एवढा असाच मनुष्य आहे. तर ते म्हणतात की एक एक असं वाडगं टाईप घेऊन या म्हणे, असं खोलगट भांडं घेऊन या आणि तुम्हाला जे काय वाढायचं त्यात वाढा. कळलं ना तुम्हाला? तेवढं असं कसं? तर ते म्हणतात की जायचं एकाच ठिकाणी आहे ना, मग टाका एकाच ठिकाणी, तुम्ही जाणार एकाच ठिकाणी ना, ठीक आहे. तर ते मग आता काय करणार? त्यांना असं इच्छा होती की बा वे पुरणपोळी वेगळी वाढावी, मालपुआ वेगळा वाढावा, भजी वेगळी वाढावी, भात वेगळा वाढावा, डाळ वेगळी वाटीत द्यावी, असं दोण्यात द्यावी, कुल्हडमध्ये द्यावी, असं त्यांची इच्छा होती. परंतु महाराज आता एवढे मोठे आले ते त्यांना कसं आर्गू करायचं, म्हणून ते नाईलाजाने का होईना, निरीच म्हणजे इच्छा नसताना का होईना सगळे आयटम त्या वाडग्यात टाकतात. आता त्या वाडग्यात काय जमा झालं आहे, भात पण आहे, डाळ पण आहे, करंजी पण आहे, पुरणपोळी पण आहे, मोदक पण आहे, सर्व एकत्र झालं आहे आणि मग ते सर्व खातात. जेव्हा ते खातात ना, तेव्हा शंख नुसता थोडाच वेळ वाजतो, म्हणजे असा वाजतो आणि बंद होतो. आणि त्याचं प्रमाण काय होतं की शंख असा सतत असा पणे वाजला वाजला पाहिजे, ध्वनी जो आहे ना तो सातत्य पूर्णपणे वाजला पाहिजे, असा पू झालं की मग योग्य झालं, पण ते पू बंद होतो. मग पुन्हा द्रौपदी विचारते, आता काय कमी झाली? मग कृष्ण त्याला हसतात आणि कृष्ण म्हणतात की तुझ्या मनामध्ये काय होतं त्याचा विचार कर, वाढताना वाढताना तुझ्या मनामध्ये काय होतं त्याचा विचार कर. तर ती मग विचार करायला लागली, ते काय विचार करायला लागली की अरे आम्ही सगळ्या लोकांनी इतक्या मोठ्या सुग्रणी, हां द्रौपदीसारखी, कुंतीसारखी, रुक्मिणीसारखी, सत्यभामासारखी, उलुपीसारखी, अशा मोठ्या मोठ्या सुग्रणी आपापलं पाककौशल्य अतिशय उत्कृष्ट पद्धतीने वापरून आजच्या जीवनातली सगळ्यात मोठी संधी आहे असं समजून इतके मोठे मोठे पदार्थ बनवले मन लावून, पण तो आहे शूद्रच ना, आहे चांडाळच ना. वाल्मिकी चांडाळ होता ना, एक धर्मराज राजा, एक विदुर दास दासी पुत्र आणि एक चांडाळ. तर ती वाढताना काय विचार करते की आम्ही एवढं बनवलं पण घालतो एका वाडग्यातच, त्यामुळे त्यामुळे चांडाळ त्याचा जो वर्ण आहे त्याचा दोष त्याच्यामध्ये अजून आहेच आहे. तो जर ब्राह्मण असता तर त्याने असं नसतं खाल्लं, तर तो चांडाळच आहे ना. तर ते ती जी बुद्धी होती तिची ना, ती वर्णसूचक त्याला म्हणतात. म्हणजे आपण काय म्हणतो, अरे तो तर शूद्रच आहे ना, तो तर भंगीच आहे ना, तो तर चांभारच आहे ना, शेवटी तो चांभारच शेवटी ना, असा म्हणतो. कारण का? दॅट इज कॉल्ड एज वर्णसूचक वाक्य, वर्णसूचक वक्तव्य. तसं वर्णसूचक विचार त्याच्या मनात होते त्याला वाढताना आणि ते जेवताना. मग त्यांनी जेव्हा तिने म्हटलं की माझी चूक झाली, तेव्हा तो शंख वाचायला लागला. हां, तेव्हा ते तिने मन आपलं शुद्ध केलं, म्हणजे तिने त्यांना वाढलं सगळ्यांना, परंतु मनोवृत्ती जी होती ना ती अशी वर्णसूचक विचारांनी व्यापलेली होती, म्हणून तो शंख पूर्णपणे वाजला. जेव्हा कृष्णाच्या सूचनेप्रमाणे विचार केला तेव्हा तिला कळलं की आपलं ही जी बुद्धी आहे ती चुकीची आहे, मग तिने ती चूक समजली आणि माफी मागितली, तेव्हा तो शंख पूर्ण वाजला. पण तिला कळे ना की अरे, पण त्यांनी ते एकत्र करून का खाल्लं, मग ते म्हणाले तू एक काम कर, त्यांनाच जाऊन विचार. मग ते आली महाराजांकडे, पाय पडली त्यांच्या, म्हणाली महाराज आम्हाला एक गोष्ट कळली नाही की आम्ही इतक्या इतक्या मोठ्या सुग्रणी येऊन जेवण बनवलं, मग तुम्ही ते वाडग्यामध्ये एकत्र का केलं सगळं? असं तुम्ही सांगायचं ना की बाबा भात थोडा घेऊन या, आता आणखीन मालपुवा खूप छान झालेला आहे, पुरणपोळी किती स्वादिष्ट आहे, थोडं तूप घेऊन या आणि थोडंसं वाटलं चटणी घेऊन या, थोडं लोणचं वगैरे घेऊन या, असं सांगितलं असं आम्हाला खूप आनंद झाला असा ना. आता मी म्हटलं की तुम्ही काय बनवलं पुरणपोळी का? अरे वाच खूप छान झाली होती पुरणपोळी, मग तुम्हाला आनंद होणार ना. पण तुम्ही तसं न करता तुम्ही वाडगात एकत्र खाल्लं, त्याचं कारण काय? त्यांनी छान उत्तर दिलं आहे, अन्नम ब्रह्म रसो विष्णू भोक्ता देवो जनार्दन. ते काय म्हणतात की जे अन्न आहे ते ब्रह्म आहे, अन्नात जो रस आहे तो विष्णू आहे. ऐकताय ना, अन्न स्वयं जे आहे ते परब्रह्म आहे स्वतः, अजून नैवेद्य करायचं बाकी आहे पण ते स्वतःच परब्रह्म आहे. आपण जेव्हा बनवतो तेव्हा त्यात रस निर्माण होतो, तो सर्व स्वतः विष्णू आहे. आणि भोक्ता कोण आहे त्याचा? नैवेद्य केल्यानंतर भगवंत आहे. मी भोक्ता नाही आहे, मी काय खातो? प्रसाद. मी अन्न नाही खात, मी नैवेद्य नाही खात, मी नैवेद्य केल्यानंतर जो उरलेला असतो तो प्रसाद खातो. तर आपल्याचा आपलं कर्तव्य काय आहे की आपण फक्त देवाचं अधरामृत खायचं आहे, त्यांना वाहिल्यानंतर जे उरेल उच्चिष्ट ते आपण खरण करायचं. स्वाद का विचार करणे से हमारी साधना नष्ट होती आहे. प्रसाद म्हणजे कसं? मला गुलाबजाम आवडतो, मला गुलाबजाम वाढ, मला कारलं नको वाढूस, मला हे नाही आवडत, तुम्हाला काय काय नाही आवडत, आम्हाला बटाटे आवडतात, आम्हाला हे नाही आवडत. प्रसादामध्ये असा भेदभाव केला ना तर आपली भक्ती नष्ट होते, साधना नष्ट होते असं ते म्हणतात. आणि ते म्हणतात की स्वाद पण खूप नश्वर वस्तू आहे. स्वाद कुठपर्यंत असते? तुझा जिलेबी पेटमध्ये आहे असं ते सांगत आहेत. किती दिसताना किती आकर्षक दिसते, आपण जेव्हा ती खातो त्याचा तोंडात काय होतं? ते जर आपण काढलं बाहेर ते आपण खाऊ शकतो का परत? ते आकर्षक असतं का? नाही. तर अन्नाचा स्वाद जो आहे ना तो जिव्हाकड्यापर्यंतच सीमित असतो. कुठचंही अन्न पण कितीही आवडतं अन्न का असे ना, गुलाबजाम असे ना का, पुरणपोळी असे ना का, आणखीन काय इडली आवडते असेल का, सांबार आवडतो, तो जेव्हा बाहेर असतो ना तोच खूप आकर्षक असतो. तर आपण जेव्हा इथे टाकतो आतमध्ये आणि समजा काढून बघितलं आपण ते, तर ते आकर्षक नसतं, ते आपण खाऊ पण शकत नाही. जर ते आत गेलं आणि काय कारणाने परत बाहेर आलं त्याची अवस्था काय होते? आणि ते जर तिकडे आत पण गेलं बाहेर नाही आलं आणि आतून आणखी पुढे गेलं मग ते बाहेर टाकल्याशिवाय समाधान होत नाही, बरोबर ना? असं ते सांगतायत की अन्नाची ही अशी अवस्था असते, जे बाहेर जेव्हा असतोपर्यंत ते आकर्षक असतं. त्यामुळे हे सगळा जो खेळ आहे ना, सगळा खेळ हा जिव्हाग्रापर्यंत सीमित आहे. त्यामुळे ते म्हणाले की मनुष्याने कधी पण प्रसाद हा प्रसाद म्हणून ग्रहण करावा, प्रसाद हा गुलाबजाम म्हणून ग्रहण करू नये, किंवा मोदक म्हणून ग्रहण करू नये, किंवा भात आहे म्हणून ग्रहण करू नये, किंवा असं भेदभाव करून ग्रहण करू नये, तो प्रसाद म्हणूनच ग्रहण करावा. ज्यात ते काय मिळेल ते आपल्या वाट्याला, जे कारलं तर कारलं पण खावं, का तर त्याच्यामध्ये देवाचं अधरामृत आलेलं आहे, ते अधरामृत मला ग्रहण करायचं आहे हे समजूनच खायचं. त्यांना त्याला बोध दिला. मग ते सगळं ऐकल्यानंतर द्रौपदीचा भाव पूर्णपणे शुद्ध झाला आणि मग शंख वाजत राहिला. तर मग त्यानंतर वाल्मिकी म्हणाले की आतापर्यंत मी एक यक्कश्चित भक्त होतो, एका ठिकाणी राहत होतो, मला कोणीही ओळखत नव्हतं, पण आज ह्या गोष्टीमुळे माझी कीर्ती झाली, राणांच्या समोर, भावांसमोर, राजासमोर माझी कीर्ती झाली. तर आता मला अशा कीर्तिमय जीवनामध्ये राहायची इच्छा नाही आहे की आता मला लोक येऊन दंडवत प्रणाम करतील, माझा गौरव करतील, माझा सत्कार करतील आणि मी मला महान संत म्हणून ओळखतील. तर मला असं आता जीवन जगायचं नाही आहे, मी जो होतो तो पूर्वी बरा होतो. म्हणून त्याने काय केलं माहिती आहे, आपलं सर्व तेज आहे ना, ओजस, ते सर्व धर्मराज युधिष्ठिरामध्ये विलीन केलं आणि भगवंताचं दर्शन करत 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 ते भगवद्धामी प्रवाहित झाले. अशी ही कथा महाभारतामध्ये येते. कृष्णाचं दर्शन करत करत वाल्मिकीने आपलं संपूर्ण तेज युधिष्ठिरामध्ये विलीन केलं आणि ते अंतर्धान झाले, असं हे चरित्र आहे वाल्मिकी ऋषींचं. हरे कृष्णा. त्यात खूप प्रकारचे बोध आहेत त्या कथेमध्ये, की आपण लोकांशी कसं वागतो, त्यांच्याशी वागताना आपण मनात प्रवृत्ती कशी असते आपली, आपण काय समजून त्यांच्याशी बोलतो, या प्रत्येकाचं फळ मिळतं आपल्याला शेवटी. ज्या भावनेने त्यांनी इतकी सेवा केली पण ती भावना कशी होती? वर्णसूचक, काय चांडाळच ना. त्यामुळे तिचा अश्वमेध यज्ञ संपूर्ण होत नव्हता होता होता परत थांबत होता, होता होता परत तो अपरिपूर्ण होत होता. शंखाचा आवाज ना, ते भगवंताने काय म्हटलं होतं, हा शंख जर पूर्ण वाजला तर तुमचा अश्वमेध यज्ञ पूर्ण होणार. तर त्या एकेका गोष्टींमुळे, आता ते आधी अहंकार शून्य व्यक्ती न आल्यामुळे तो पूर्ण झाला नाही. बरं, त्याला शोधला, त्याला आणला, सर्व काही व्यवस्था केली, मेहनत केली, परंतु भाव अभाव झाला, भावाचा अभाव झाला, दूषित भाव झाला, म्हणून तो परत तिथे थांबला. मग तो भाव शुद्ध केला तरी पण तो वाजला नाही. पण जेव्हा त्या वाल्मिकी ऋषींकडून पूर्ण स्पष्टीकरण ऐकून घेतलं ना, तेव्हा तो खरा भाव शुद्ध झाला आणि त्यानंतर शंख खरा वाजला. तर श्रीकृष्णाला सगळ्यांना सांगायचं होतं की बघा, असं असं असतं, तुम्ही राजा असाल, क्षत्रिय असाल, हे ब्राह्मण असतील, कोण असतील, पण भेदभाव नाही करायचा. संतांमध्ये कधी भेदभाव नाही करायचा. ऋषीचं मूळ कधी विचारायचं नाही की तो आधी कोण होता, कोळी होता, वाल्या कोळी मारणारा होता, नदीचं मूळ, नदीचं मूळ, ऋषीचं कुळ, आणि आणखी दोन गोष्टी
आहेत,
स्त्रीचं वय आणि पुरुषाचा पगार. कधीही विचारू नये. आणि पुरुषाला पगार जर विचारला कोणी तर काय सांगायचं, हेच सांगायचं, ऋषीचं मूळ, नदीचं मूळ, ऋषीचं कुळ, आणि स्त्रीचं वय, आणि माझा पगार विचारायचा नाही, असं उत्तर द्यायचं आणि तिकडे विषय बंद करायचा. आपल्याकडनं विचारता ना तेव्हा अशा गोष्टी, आपण लगेच सांगून टाकतो पटकन, असं एकदम आपला राहत नाही की बाबा त्याने विचारलं तर कसं राळायचं. त्याला हेच सांगायचं, कधीही कुठच्या पुरुषाला कोणी इन्कम विचारलं ना, सांगायचं की नदीचं मूळ, ऋषीचं कुळ, बाईचं वय, आणि पुरुषाचा पगार, हा विचारू नये कधीच. तर अशा प्रकारे भक्तीच्या मार्गामध्ये कधीही कुठचाही व्यक्ती, काळा, गोरा, आफ्रिकन, निग्रो, अमेरिकन आणि मेक्सिकन आणि कुठच्या अर्जेंटिनियन, कुठचाही व्यक्ती वैष्णव बनला तर त्याला त्याची जात विचारू नये कधीच. त्याचं कुठचं कुटुंब होतं, काय तो दारुडा होता पूर्वी, का व्यभिचारी होता, का मांसाहारी होता. आपले इतिहासातले अनेक ऋषी असे होते पूर्वी, स्वतः नारद मुनी दासीपुत्र होते, आधी ते गंधर्व होते आणि ते काहीतरीच गायचे. तर ब्रह्माला खूप राग आला, ते म्हणाले काय गातो, समजा त्रास व्हायला लागला मला, तू दासीपुत्र होऊन जा. म्हणजे दासीपुत्र बनले. दासीपुत्राच्या आयुष्यामध्ये त्यांनी, त्याची आई जी होती ती दासी असल्यामुळे त्यांनी संतांची खूप सेवा केली आणि त्या संतांच्या पूजेनंतर जे होतं ना जेवण, त्यांचं उरलेलं उच्चिष्ट प्रसाद, ते या दोघांना मिळायचं आणि ते त्या मुलांनी खाल्लं. ते केवळ त्या भक्तिवेदांत ऋषींच्या प्रसादाचं ग्रहण केल्यामुळे ते नारदमुनी बालक म्हणून त्यांची आई वारली सर्पदंशाने. मग तेव्हा त्यांनी त्या आईला त्या झोपडीतच दहन विधी केला, म्हणजे घर पण जे आहे ते पण त्यासोबत नष्ट करून टाकलं. म्हणजे दादा आसक्ती उरलेली नाही, काही घर पण नाही आणि आई पण नाही. आणि मग ते मूल जे आहे ते भटकलं जंगलामध्ये जाऊन, आणि अनंत दिवस भटकल्यानंतर त्याला एका ठिकाणी देवाने दर्शन दिलं आणि ते पण काहीच क्षण दिलं आणि पटकन अंतर्धान आले भगवंत. तर हे व्याकुळ झाले खूप, म्हणजे तो मुलगा. तर भगवंत आवाजात बोलले की आता मी तुला पुन्हा दर्शन देणार नाही. का? तर तुझी तडफ जी आहे माझ्याकरता, जी तडफड जी आहे माझ्याकरता ती तशीच राहावी आणि त्यायोगे तू आणखी शुद्ध व्हावास, म्हणून तुला मी दर्शन देणार नाही. तो आता मला शोधत फिर सगळ्या ठिकाणी. मग त्या बालकाचा मृत्यू होतो आणि तो बालक पुढच्या जन्मामध्ये नारदमुनी बनतो. जे आज पण नारदमुनी, जे अमर नारदमुनी आहेत ना, हां, जिथं एवढे ते म्हणजे काय सोपस्कार करून नारदमुनी बनले जाते. आधी गंधर्व होते असेच गाणारे काहीतरी, पण ते गाणं म्हणे सुरात आणि तालात गात नव्हते, त्यामुळे म्हणजे सेवाच्याऐवजी सेवेमध्ये बाधा येत होती भगवंताच्या. सेवेकरता भगवंत प्रसन्न व्हावे त्याच्याऐवजी भगवंत डिस्टर्ब होत होते, म्हणून त्यांनी ब्रह्माने त्याला शाप दिला. म्हणजे आधी गंधर्व चांगले होते, मग दासीपुत्र बनले, मग चांगली सेवा केली, मग त्यात तपश्चर्या केली, त्यात खूप कष्ट भोगले. आईला म्हणजे आईला त्याला काय म्हणतात, त्याला ही हॅज टू मिस हिज मदर, आणि आईला त्यांनी विरस सांगितला आईचा पण लहान बाळाने. मग शेवटी दर्शन केलं, मग ते तडफड केली मनामध्ये भगवंताबद्दल. त्याचा परिणाम म्हणून पुढच्या जन्मामध्ये नारदमुनी नारदमुनी बनले. त्यांचाही कोळ विचारू नये, वाल्या कोळी प्राण्यांना अर्धवट मारायचा आणि त्याचं ते दुःख बघत राहायचं आणि परत आणखीन कापायचा, परत दुःख बघायचं, मग तडफडायचे प्राणी ते. तेव्हा त्या नारदमुनी त्याला भेटले ना जाऊन, ते मुनी जेव्हा आले तिकडे तेव्हा ते काय बघत होते की असे अनेक प्राणी असे पडलेले आहेत अर्धवट, त्यांची गळा कापलेला, पाय कापलेले, हात कापलेलं, पोट कापलेलं. आणि मग त्याला कळे ना की कोण आहे, कोणी केलं आहे. मग हा दिसतो धनुष्यबाण घेऊन उभा राहिलेला. दोंडे हे काय आहे, पण हे मी केलं आहे, मला खूप आनंद प्राप्त होतो हे बघितल्यानंतर, हे केल्यानंतर. मग ते म्हणतात की असं का, एवढं पाप करतोस तू, कोणाकरता करतोस? ते म्हणे आई मुलांकरता, आई बायको करता आणि कुटुंबाकरता करतो. अच्छा, मग जाऊन तू त्यांना विचारून ये की तुझ्या या कामामध्ये जी काही पापकर्म आहे त्यात ते सहभागी होणार आहेत का सगळे लोक? हो होणार ना. अरे त्यांच्याकडे करतोय मी का नाही, उत्तर तर ठरलेच आहे. नाही नाही तू जाऊन आता विचारू नये, त्याला खात्री आहे की ते होच म्हणणार. तो घर जातो, बायकोंना विचारतो, मुलांना विचारतो, ते म्हणते हे तुमचं काम आहे, आम्हाला काहीच संपर्क नाही त्यांचा, काही करता त्यात नाही, तुम्ही आम्हाला कसं पोट भरायचं तुमचं काम आहे, ते तुम्ही ठरवा, आम्ही तुमच्या बापात सहभागी नाही. मग त्याला उपरती होते, मग तो येतो, मग त्याला म्हणतात नारद मुनी की तू रामाचं नाव घे, मग तू पापमुक्त होशील. कारण त्याला चिंता ना, तर एवढा मोठा पाप आता मी कसं फेडू, म्हणजे रामनाम घे. पण ते पापाचं वजन इतकं त्याच्यावरती होतं की त्याने त्याला रामाचं नाव घेताच येईना त्याला. शास्त्र असं म्हणतं की ज्याच्या खांद्यावरती खूप पाप असतात त्याच्या मुखातून नाम निघू शकत नाही. कितीही कोणी त्याला कानात ओरडले त्याला पण बोलता येतं, पण ते मुखातून निघत नाही त्याचं नाव. मग ते म्हणा ठीक आहे, तू मरा 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 म्हण, कारण तू मारण्यामध्ये खूप एक्सपर्ट आहेस ना, तुझं आयुष्य ते मारण्यात गेलं आहे, तर तू मरा 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 म्हण. मग ते मरा 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 करत त्याचा उद्धार झाला आणि मग तो वाल्मिकी ऋषी बनला. मग त्या वाल्मिकी ऋषीला ब्रह्माने दर्शन दिलं, सांगितलं की तू रामायण आता लिही. पण माहीत आहे कधी कधी लिहिलं रामायण त्यांनी? एनी आयडिया रामायण कधी लिहिलं त्यांनी, कुठच्या प्रसंगात लिहिलं? त्याच्या घरी सीता गर्भवती होऊन आलेली होती त्यांच्या आश्रमामध्ये, वाल्मिकीच्या आश्रमामध्ये. आणि त्यावेळी त्यांनी एकदा एका कावळ्याला असा सहज स्फूर्त शाप दिला, असंच काहीतरी तसा त्या कावळ्याने काहीतरी चूक केली असेल, काहीतरी कुठे तोच मारली असेल कुठेतरी, त्यांनी असं ना उत्स्फूर्तपणे एक शाप दिला. पण तो शाप जो दिला ना तो इतका काव्यात्मक शाप होता, छंद आणि समास आणि ते सगळं ते काय म्हणत त्याला काय म्हणत त्याला अलंकार आणि काय ते म्हणतात व्हॉट वी मॅच राईम्स त्याला काय म्हणतात यमक, हे सर्व जुळून अतिशय उत्कृष्ट सुश्राव्य पण शाप पण सुश्राव्य. तर ब्रह्मा खाली उतरले, त्याला वाटले की बापरे मी शाप दिला कावळ्याला म्हणून रागावून ब्रह्मा आले खाली काय असं वाटलं त्याला. ब्रह्मा म्हणाले की मी रागावलं नाही आहे, तुमचं सुश्राव्य अलंकृत जे वाक्य आहे, दोन वाक्य ती मी ऐकली, मी खूप प्रभावित झालो आहे आणि तुम्हाला मी एक सेवा देण्याकरता आलो आहे की तुम्हीच आता तुमच्या ज्या शापाच्या उच्चारणामुळे मी आता मला कन्व्हिन्स झालो आहे की तुम्हीच रामाचं चरित्र लिहिण्याकरता योग्य आहात. त्यामुळे मी तर कुळातला एकदम शूद्र कुळातला आहे, मी ससेपारदी होतो, मी काय काय होतो, मी एवढा मी नीच कुळातला आहे, त्यामुळे काही नाही, आमचा तुम्हाला आशीर्वाद आहे. मग तेव्हा सीतेच्या बरोबर असताना गर्भवती असताना त्यांनी ते रामायण लिहिलं आणि रामायण जेव्हा पूर्ण झालं तेव्हा सीता बाळंत झाली. मग ती दोन मुलं त्याच्या आश्रमात मोठी झाली, मग त्यांची शिष्य बनली. मग त्यांनी त्याला पूर्ण रामायण शिकवलं माहीत नसताना की राम कोण आहे सीता कोण. आणि मग त्यांनी त्यांना पाठवून दिलं जगभर ते पठण करण्याकरता. मग ते पठण करता करता प्रसिद्ध झाले खूप. मग तिचं ती ख्याती जी आहे ती रामाच्या कानापर्यंत आली. मग त्यांनी पण त्यांना बोलवलं आणि मग राम दरबारामध्ये अयोध्येमध्ये ते रामायण कुशलवानी दोघांनी गायलं, तेव्हा मग त्यांची भेट झाली. मग त्यांनी सीताला परत बोलवलं, पण बोलवताना मग परत अग्निपरीक्षा केली आणि काय काय केलं. आता मी शेवटी ती अग्निपरीक्षेची कथा आहे सांगून आपलं कार्यक्रम संपवतो. ती अग्निपरीक्षा भगवंतांनी का केली? एक कारण होतं की ते होते राजा ना, धर्मपालक राजा. तर लोकांचं काय म्हणणं पडलं असतं, बघा बघा आपल्या धर्मामध्ये एक रात्र बाहेर राहिलेली बाई परत कोणी स्वीकार घेऊ करू शकत नाही. ही बाई रावणाकडे एक वर्ष राहिली आणि राजाने तिचा स्वीकार केली. तर एक धोबी ना, एक धोबीची बायको कुठेतरी राहिली एक दिवस रात्री आणि तिच्या परत आली तेव्हा त्याने तिला रिजेक्ट केली. ते म्हणले तुम्ही असं का करता? ते म्हणे मी काय राम नाही. त्यांनी आपल्या बायकोला वर्षभर राहिल्यानंतर स्वीकार केला, मी राम नाही, मी धर्मपालन करणार नाही, त्यांना तोडू दे धर्म, मी धर्म तोडणार नाही असं म्हणून तिला रिजेक्ट केलं. आणि ते खबऱ्यांकडून दूत ते गुप्त काय ते हेरांकडून ती बातमी त्याला पोचली की राजाची अशी जर म्हणजे काय म्हणत पोत असेल लोकांच्या मनामध्ये की राजा असा असा, पण आम्ही तसे होणार नाही आहोत म्हणून त्यांनी तिला पाठवून दिली होती. आणि त्यामध्ये आणखी एक रहस्य आहे. जेव्हा शूर्पणखा आली होती ना रामावरती भाळून की मी तुझी पत्नी बनायची इच्छा करते आहे, तू माझा पती बन, माझं मन तुझ्यावर मोहलेलं आहे, मग ते राम म्हणाले की अरे मी माझ्या पत्नीवर आलो आहे, हा जो आला आहे पत्नीशिवाय आला आहे माझा भाऊ, त्याच्याशी तू जरा प्रपोज कर. मग तो पण म्हणतो की मी तर दास आहे, तू जर मला वरशील तर तू दासी होशील ना, म्हणजे माझं तर पोझिशन काहीच नाही, मी दास आहे यांचा, तू दासी बनशील माझी पत्नी म्हणून, मग तू नको त्यांच्याकडेच परत जा म्हणते. मग तेव्हा राम लक्ष्मण ताबडतोबच्या नाक आणि कान कापतात आणि ती किंकाळी पडत जंगलात निघून जाते. त्या क्षणी रामाला कळतं की आता आपलं राक्षसांबरोबर वैर सुरू झालेलं आहे. त्यातली राक्षसीन बाई आपल्या विरुद्ध आता चवताळलेली आहे, ती शांत बसणार नाही, ती जाऊन पुरुषांना घेऊन येणार आणि आता मग सुरू होणार आपलं युद्ध राक्षसांबरोबरचं. मग त्यावेळी एक गुप्त घटना घडली, ती काही तुम्हाला माहीत नसेल. ती गुप्त घटना अशी घडली की राम लक्ष्मणाला न सांगता सीतेला घेऊन गेले कुठे, तपोवनामध्ये. तिकडे कपिला नदी अशी येते आणि गोदावरी अशी येते आणि एकमेकांना मिळते. तिकडे गोदावरी कपिला संगम आहे, तिकडे ब्रह्मतीर्थ, अग्नितीर्थ, विष्णुतीर्थ आणि शिवतीर्थ आहे, चार तीर्थ आहेत तिकडे त्या कपिल आणि गोदावरीच्या संगमाच्या ठिकाणी. तर तिकडे ते अग्निदेवाला आवाहन करतात आणि अग्निदेव प्रकट होतात त्या मिलनाच्या ठिकाणी, त्या संगमामध्ये. तिकडेच ब्रह्मा, विष्णू, महेश पण प्रकट होतात. या तिघांच्या उपस्थितीमध्ये सीतेला अग्निदेवाकडे सुपूर्द करतात आणि त्याला म्हणतात की आता पुढचं कार्य करण्याकरता आम्हाला आणखी एक सीता द्या. तर एक छायारूपी सीता जी आहे ती अग्निदेव त्यांना देऊ करतात आणि तिला घेऊन राम येतात तिकडे. आणि त्याच्यानंतर पुढचं, ती वेदवती होती कारण वेदवतीला रावणाने तिचा विनयभंग करायचा प्रयत्न केला होता. माहीत तुम्हाला वेदवती जी आहे ना, ती जंगलामध्ये विष्णूची प्राप्ती करण्याकरता म्हणून एका ठिकाणी पण तपस्या करत होती आणि हा रावण तिकडे कुबेराला परास्त करून पुष्पक विमान घेऊन तिकडनं जात होता. तिकडे जाताना त्यांनी हिला पाहिलं सुंदर युवतीला, तो खाली उतरला आणि तिला विनवणी करू लागला की तू माझी पत्नी म्हण, माझी पत्नी म्हण. ती म्हणे नाही नाही नाही, मी तर एकालाच मन दिलेलं आहे माझं, मी त्यालाच भजण्याकरता तपस्या करते. तर काय तू असे करत नाहीस म्हणून त्यांनी तिला हात लावल्याबरोबर तिने ना आपलं शरीर मंत्र म्हणून भस्म करून टाकलं वेदवतीने आणि म्हणाली की तू माझ्या विनयभंग करायचा प्रयत्न केला आहेस, माझ्या पातिव्रताचा भंग करायचा प्रयत्न केला आहेस, तुझ्या मृत्यूचं कारण मी बनणार. तर शाप दिला आणि आपल्याला मंत्र म्हणून मंत्राग्नीने भस्म करून टाकलं. तिकडून रावण पुढे गेला आणि रंभाला त्याने पाहिलं. हां ते तर पुढे आता सांगतोय. ती काय बोलली की मी पुढे येणार तुझ्या वधा करता म्हणून, तुझा कारण बनण्याकरता मी पुन्हा जन्म घेणार. मग ती तिकडे नष्ट होते. तिकडनं रावण पुढे जातो आणि त्याला रंभा दिसते मंदाकिनीमध्ये आंघोळ करताना, म्हणून तो तिचा बलात्कार करतो. तर तेव्हा तिचा नवरा जो आहे ना नल कुबेर, तो कुबेरचा कुबेराचा पुत्र आहे. तर त्याला माहिती आहे की माझ्या वडिलांना परास्त करून हा इथे येतो आहे, तर मी याला काय युद्ध करणार, म्हणून तो जमरच जाऊ शकत नाही, त्याला एवढी हिंमत पण नाही. पण तो आपल्या घरी बसून आपल्या पत्नीचा आक्रोश ऐकून शाप देतो की हे रावण, तू जर याच्यापुढे कुठच्याही स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध हात लावशील तर तुझा मृत्यू होऊन जाईल. दुसरा शाप घेऊन तो रावण पुढे जातो आणि अशा प्रकारे रावणाने अनेक स्त्रियांचा हे विनयभंग केलेलं आहे. यांनी ह्या मुद्दा सांगायचा असा आहे की तू काय म्हणत मला तू, हां तर ती वेदवती जी आहे ती छायासीता बनून अग्निदेव रामाला सुपूर्द करतात आणि मग त्या सीतेचं रावण हरण करतो. कारण मूळ सीतेचं कोणीही तिला हरण करू शकत नाही, ती भगवंताची अंतरंग शक्ती आहे, तिला कोणीही स्पर्श करू शकत नाही रामाशिवाय. तर हे रामायण घडण्याकरता म्हणून रामाने आपली सीता जी आहे मूळ सीता ती अग्नीला देऊ केली आणि वेदवतीच्या रूपात जी आलेली आहे छायासीता तिला भगवंत घेऊन परत पंचवटीत आले. मग रावण आला नाही, मग तो आला कोण, त्रिशीर, खर आणि दूषण 14,000 सैनिकांसोबत. मग त्यांचा वध केला गेला. मग रावण आला, ती जेव्हा गेली तिकडून आपले तिन्ही भाऊ वारले, मग ती लंकेला गेली रावणाला घेऊन आली. मग रावण ऋषी होऊन त्याने सीतेचं हरण केलं. ते सगळी जी सीता आहे ना सीता, ती छायासीता होती. मग ती सीता जेव्हा पुन्हा यायला लागली तेव्हा मग भगवंतांनी तिला अग्निपरीक्षा केली आणि त्यावेळी अग्नीने तिला स्वीकार केला आणि मूळ सीतेला परत केलं. पण लोकांना काय दिसलं की सीतेने अग्निपरीक्षा दिली, ती त्यात पास होऊन बाहेर आली, हे लोकांना दिसलं. लोक आदर्शा करता, पण वास्तवामध्ये ती सीता त्यांनी परत घेतली आणि ही सीता परत दिली आणि आपल्या मूळ सीतेला घेऊन परत भगवंत 11,000 वर्ष त्यांनी राज्य केलं पुढचं. असं आहे. तर सांगायचा मुद्दा काय होता, वाल्मिकी ऋषी की ते शूद्रकुळातले होते पण ते सुद्धा ब्रह्माच्या आशीर्वादामुळे आपल्या तपस्येमुळे रामायणाचं लेखन करण्याचे योग्य झाले. ते हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. आणि काय प्रश्न आहेत कोणाला, एनी क्वेश्चन? नैवेद्य दाखव, पण खाताना तो असा असा ग्रहण कर की त्यामध्ये मोदक आणि भात आणि भाजी